ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ವಿಜಯ ಸಹಜರಾವ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ ಬಾತ್ಮ್ಯಾ. ವಿಕಸನಶೀಲ ದೇಶಾಂಚ್ಯಾ ಮದತಿಸಾಠಿ ವಿತ್ತೀಯ ಯಂತ್ರಣಾ ತಯಾರ್ ಕರಣ್ಯಾಚಿ ಗರಜ ಅಸಲ್ಯಾಚ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯಾಂಚ G7 ಪರಿಷದೇತ್ ಪ್ರತಿಪಾದನ್. ಇರಾಣಸೋಬತ್ ಯುದ್ಧಬಂದಿ ಕರಾರ್ ಅದ್ಯಾಪ ಪೂರ್ಣ ಝಾಲೇಲಾ ನಾಹಿ, ಗರಜ ಪಡ್ಲಿ ತರ್ ಪುನಃ ಇರಾಣವರ ಹಲ್ಲಾ ಕರೂ ಅಸಾ ಡೊನಾಲ್ಡ್ ಟ್ರಂಪ್ ಯಾಂಚಾ ಇಶಾರಾ. ರೈಲ್ವೆ ಮಂತ್ರ್ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ಪುಣ್ಯಾತ್ ವಿವಿಧ ವಿಕಾಸ ಕಾಮಾಂಚ ಲೋಕಾರ್ಪಣ ಆಣಿ ಪಾಯಾಭರಣಿ. ಪುಣೆ ಸಾಯಿನಗರ್ ಶಿರ್ಡಿ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ರೈಲ್ವೆಚಾ ಪ್ರಾರಂಭ. ಶಿವಸೇನಾ ಉದ್ಧವ್ ಬಾಳಸಾಹೇಬ್ ಠಾಕ್ರೆ ಪಕ್ಷಾಚ ಪ್ರತಿನಿಧಿತ್ವ ಕರಣ್ಯಾಚಾ ದಾವಾ ಕರಣಾರ್ಯಾ ಕುಠ್ಲಾಹಿ ಬಂಡಖೋರ್ ಗಟಾಲಾ ಮಾನ್ಯತಾ ದೇವು ನಯೆ ಅಶಿ ಪಕ್ಷಾಚಿ ಲೋಕಸಭೆಚಾ ಸಭಾಪತಿನ್ನಾ ವಿನಂತಿ. ಆಣಿ ಲಖನೌ ಇಥ ಸುರು ಅಸ್ಲೇಲ್ಯಾ ದುಸ್ರ್ಯಾ ಏಕದಿವಸೀಯ ಕ್ರಿಕೆಟ್ ಸಾಮನ್ಯಾತ್ ಭಾರತಾಚ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ ಪುಢ ವಿಜಯಾಸಾಠಿ 403 ಧಾವಾಂಚ ಆಹ್ವಾನ. ಫ್ರಾನ್ಸ್ಮಧ್ಯೆ ಏವಿಯನ್ ಇಥ G7 ಪರಿಷದೇತ್ ಆಜ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯಾಂಚ ಭಾಷಣ ಝಾಲ. ಸರ್ವಾಂಚ್ಯಾ ಫಾಯ್ದ್ಯಾಸಾಠಿ ಸಮತೋಲ್ ಸಮಾವೇಶಕ ಆಣಿ ಶಾಶ್ವತ ಆರ್ಥಿಕ ವಿಕಾಸಾಲಾ ಪ್ರೋತ್ಸಾಹನ್ ಯಾ ವಿಷಯಾವರ್ ಬೋಲ್ತಾನಾ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರ್ಯಾನ್ನಿ ಅಧೋರೇಖಿತ್ ಕೇಲ ಕೀ ವಿಕಸನಶೀಲ ದೇಶಾಂಚ್ಯಾ ಮದತಿಸಾಠಿ ವಿತ್ತೀಯ ಯಂತ್ರಣಾ ತಯಾರ್ ಕರಣ್ಯಾಚಿ ಗರಜ ಆಹೆ. ಜರ್ಮನಿಚೆ ಚಾನ್ಸೆಲರ್ ಫ್ರೆಡ್ರಿಕ್ ಮರ್ಜ್ ಯಾಂಚ್ಯಾಶಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯಾಂಚಿ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ಚರ್ಚಾ ಝಾಲಿ. ವ್ಯಾಪಾರ, ಗುಂತವಣೂಕ, ಸಂರಕ್ಷಣ ಸಾಮಗ್ರಿ, ಮಾಹಿತಿ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಆಣಿ ಇತರ ಸಂಬಂಧಿತ ಕ್ಷೇತ್ರಾಂಮಧ್ಯೆ ಉಭಯಪಕ್ಷೀಯ ಸಂಬಂಧ ದೃಢ ಕರಣ್ಯಾವರ್ ದೋನ್ನಿ ನೇತ್ಯಾಂಮಧ್ಯೆ ಸಹಮತಿ ಝಾಲಿ. ಮೋದಿ ಯಾಂನೀ ಆಜ್ ಯುರೋಪಿಯನ್ ಕೌನ್ಸಿಲ್ಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಂಟೋನಿಯೊ ಕೋಸ್ಟಾ ಆಣಿ ಯುರೋಪಿಯನ್ ಪರಿಷದೆಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಉರ್ಸುಲಾ ವೋನ್ ಡೆರ್ ಲೆಯನ್ ಯಾಂಚ್ಯಾಶಿಹಿ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ಚರ್ಚಾ ಕೇಲಿ. ಭಾರತ ಆಣಿ ಯುರೋಪಿಯನ್ ಯುನಿಯನ್ಮಧ್ಯಾ ಮುಕ್ತ ವ್ಯಾಪಾರ ಕರಾರಾಚ್ಯಾ ವಾಟಾಘಾಟಿ ಹೆ ಐತಿಹಾಸಿಕ ಯಶ ಅಸಲ್ಯಾಚ ತ್ಯಾನ್ನೀ ಯಾವೇಳಿ ನಮೂದ್ ಕೇಲ. ಭಾರತ ಆಣಿ ಯುರೋಪಿಯನ್ ಯುನಿಯನ್ ಸರ್ವಸಮಾವೇಶಕ ಧೋರಣಾತ್ಮಕ ಅಜೆಂಡಾ ಹಾ ದೋನ್ನೀ ಬಾಜುನ್ನಾ ಲಾಭದಾಯಕ ಠರೇಲ್ ಅಸಾ ವಿಶ್ವಾಸಹಿ ತ್ಯಾನ್ನೀ ಯಾವೇಳಿ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲಾ. ಇರಾಣಸೋಬತ್ ಯುದ್ಧಬಂದಿಸಾಠಿಚಾ ಸಾಮಂಜಸ್ಯ ಕರಾರ್ ಅದ್ಯಾಪ ಪೂರ್ಣ ಝಾಲೇಲಾ ನಾಹಿ, ಗರಜ ಪಡ್ಲಿ ತರ್ ಪುನಃ ಇರಾಣವರ ಹಲ್ಲಾ ಕರೂ ಅಸಾ ಇಶಾರಾ ಅಮೆರಿಕೆಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಡೊನಾಲ್ಡ್ ಟ್ರಂಪ್ ಯಾಂನೀ ದಿಲಾ ಆಹೆ. ते फ्रांस मध्ये G7 परिषदेत बोलत होते. इराण सोबत शांतता कराराची घोषणा केल्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. होर्मुझची सामुद्रधुनी 1-2 दिवसात पूर्णपणे खुली झाल्यामुळे इथून व्यापार सुरळीत सुरू होईल असं ट्रम्प म्हणाले. मात्र गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. JNPT आणि वाढवण या बंदरापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.
महाराष्ट्र में 2,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे.
हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्डलाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहन हप्ता वितरित केला जाणार आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या रोजगार संबंधी महत्वाच्या योजनेमधला मोठा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या योजनेद्वारे रोजगार निर्मितीला चालना देण्यात येणार असून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबदल विरोधी कायद्यातल्या तरतुदींविषयीचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगे आलिया खारोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 31व्या षटकात 5 बाद 170 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात UK लीड्स इथं सामना सुरू आहे. नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 1 बाद 134 धावा झाल्या होत्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ अजित कुमार यांनी तारापूर अणुऊर्जा स्थानकाला आज भेट दिली. जगातल्या सर्वात जुन्या असणाऱ्या TAPS-1 आणि TAPS-2 या अणुभट्ट्यांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही अणुभट्ट्यांना नुकताच 10 वर्षाचा वाढीव कार्यकाळ मंजूर झाला आहे. या वाढीव कार्यकाळात अणुभट्ट्यांची सर्वसमावेशक तपासणी आणि कार्यक्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.